चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पूरग्रस्तांसाठी नेते राजकीय पक्षांकडून मदत, मंत्रिमंडळ देणार महिन्याचा पगार। सांगली साताऱ्यासह कोल्हापूर जिल्ह्याला तडाखा दिलेल्या महापुराचं पाणी हळूहळू खाली उतरत असताना राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे। मराठी चित्रपट कलाकार, उद्योगपतींसह राजकीय पक्ष आणि नेते मंडळीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यमंत्री योगेश सागर, विद्या ठाकूर आणि विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम आपला पगार पूरग्रस्तांसाठी देत असल्याचं जाहीर केलं होतं। त्यांच्यासह मंत्रिमंडळाच्या पगाराची रक्कम पूरग्रस्त भागातील मदतकार्य तसंच पुनर्वसनाच्या कामासाठी वापरली जाणार आहे। दरम्यान मुंबईचे काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी देखील पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मुंबई महापालिकेचे नगरसेवक यांना महिन्याचा पगार किंवा पेन्शन रोख स्वरूपात पूरग्रस्तांसाठी देण्याचं आवाहन केलं आहे। मुंबई काँग्रेसकडून पूरग्रस्तांसाठीच्या मदतीचे ट्रक लवकरच रवाना करण्यात येणार आहेत। तत्पूर्वी रोख स्वरूपातही मदत गोळा करण्यात येत आहे। हरमन फिंडोकेम लिमिटेड कंपनीनं 51 लाख, नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा मंडळानं अन्नाच्या पाकिटासह वैद्यकीय मदत सांगली आणि कोल्हापूरला पाठवली आहे। छत्रपती संभाजीराजे सहकार उद्योग समूहानं 10.50 लाख रुपये, तर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीनं 11 लाख, औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ युनियननं 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहेत। भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीनं पूरग्रस्त भागातील गावं दत्तक घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजपच्या सर्व आमदारांना एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देण्याचं आवाहन केलं आहे। पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरला बसलेल्या पुराच्या तडाख्यात 43 जणांना प्राण गमवावे लागले आहेत। या जिल्ह्यांसोबतच पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पावसानं तडाखा दिला आहे।